आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यभरात आज मराठी भाषा गौरव दिन साजरा. कवी कुसुमाग्रज यांच्या नाशिक जिल्ह्यातल्या शिरवाडे गावात कवितेचं गाव साकारलं जाणार. एसटी महामंडळाच्या सर्व बसगाड्यांमध्ये सीसीटीव्ही लावण्याचे परिवहन मंत्र्यांचे आदेश. वनहक्कांचे प्रलंबित दावे तातडीनं निकाली काढण्याचे राज्यपालांचे निर्देश. अकृषी विद्यापीठांमधल्या अध्यापक पदांच्या भरती प्रक्रियेला उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांची मान्यता. आणि रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विदर्भाचा पहिला डाव 379 धावांवर संपुष्टात. केरळच्या दिवसअखेर 3-131 धावा. मराठी भाषा गौरव दिन आज राज्यभरात साजरा होत आहे. 27 फेब्रुवारी हा कविवर्य कुसुमाग्रज म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस. त्यांच्या जयंतीचं औचित्य साधून हा दिवस साजरा केला जातो. यानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या, तसंच कुसुमाग्रजांना अभिवादन केलं. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही कुसुमाग्रजांच्या कार्याचं स्मरण करून त्यांना अभिवादन केलं, तसंच मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मराठी भाषा गौरव दिनाचं औचित्य साधून कवी कुसुमाग्रज यांच्या नाशिक जिल्ह्यातल्या शिरवाडे वणी या गावात कवितेचं गाव साकार होत असल्याची माहिती मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली. या गावात कुसुमाग्रजांचं साहित्य, कविता आणि अन्य थोर साहित्यिकांचं लेखन संग्रहित केलं जाणार आहे. शिरवाडे वणी इथं पुढच्या वर्षापासून कुसुमाग्रज महोत्सव आयोजित केला जाईल, अशी घोषणा सामंत यांनी केली. मराठी भाषेच्या गौरवार्थ आणि भाषा साहित्याच्या विकासाकरता कार्यरत असणाऱ्या मान्यवरांच्या सन्मानार्थ आज मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडिया इथं पुरस्कार सोहळा आयोजित केला आहे. या कार्यक्रमात विजेत्यांना मराठी साहित्यासाठीचे प्रतिष्ठेचे विविध पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या पुस्तक प्रकाशन उपक्रमाअंतर्गत विविध 51 पुस्तकांचं प्रकाशनही यावेळी होणार आहे. एसटी महामंडळाच्या सर्व बसगाड्यांमध्ये सीसीटीव्ही आणि जीपीएस यंत्रणा तातडीनं लावाव्यात. सर्व बसस्थानकं आणि आगारांचं तातडीनं सुरक्षा लेखापरीक्षण करावं, अशा सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्या आहेत. पुण्यातल्या स्वारगेट एसटी बसस्थानकात शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार झाल्याचं उघड झाल्यानंतर राज्यातल्या सर्व बस आगारांमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याचा निर्णय बैठकीत झाला. बंद पडलेल्या बसगाड्या 15 एप्रिलपर्यंत भंगारात काढल्या जातील. एसटी महामंडळासाठी आयपीएस अधिकाऱ्याची नियुक्तीची मागणी गृहमंत्र्याकडे करणार असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं. महिला प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता बसस्थानकावर असलेल्या सुरक्षा रक्षकांमध्ये महिला सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवण्याच्या सूचनाही सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. पुण्यातल्या स्वारगेट बसस्थानकातल्या बलात्कार प्रकरणातल्या आरोपीची माहिती देणाऱ्याला 1,00,000 रुपयांचं बक्षीस पुणे पोलिसांनी जाहीर केलं आहे. या प्रकरणातला आरोपी मंगळवारपासून फरार असून त्याला शोधण्यासाठी 13 पथकं कामाला लागली असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. आरोपीची माहिती देणाऱ्याची ओळख गुप्त ठेवली जाईल, असंही त्यांनी सांगितलं. पुण्यातल्या एसटी स्थानकात झालेल्या बलात्काराची जबाबदारी राज्य सरकारची आहे. महाविकास आघाडी सरकारनं शक्ती कायदा आणला होता, मात्र या कायद्याची अंमलबजावणी होत नाही. बलात्कार होऊन देखील अजूनही आरोपी पकडला जात नाही, यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याची टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ते नागपूरमध्ये बातमीदारांशी बोलत होते. बीडमधल्या मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सीआयडीनं 1,500 पानांचं दोषारोपपत्र आज दाखल केलं. बीडच्या विशेष मकोका न्यायालयात त्यांनी हे आरोपपत्र दाखल केलंय. वनहक्क कायद्याची कालबद्ध अंमलबजावणी करण्यासाठी वैयक्तिक आणि सामूहिक वनहक्कांचे प्रलंबित दावे तातडीनं निकालीत काढण्याचे निर्देश राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी दिले आहेत. ते आज मुंबईत राजभवनात वनहक्क कायदा 2006च्या अंमलबजावणीच्या आढावा बैठकीत बोलत होते. राज्यातले 6 विभागीय आयुक्त आणि शासनाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. वनहक्क लाभार्थ्यांची आधार कार्ड जोडणी, प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत नोंदणी आदी कामंही विशेष शिबिरं घेऊन पूर्ण करण्याचे निर्देश राज्यपालांनी यावेळी दिले. उच्च शिक्षणात आदिवासी विद्यार्थ्यांचं प्रमाण वाढवण्यासाठी राज्यातल्या विद्यापीठांसोबत स्कूल कनेक्ट हा उपक्रम राबवला जाणार आहे. आदिवासी जमातींचं जीवनमान सुधारण्यासाठी प्रत्येक पेसा जिल्ह्यात एक आदर्श आदिवासी गाव उभारावं असं त्यांनी सांगितलं. अहिल्यानगर जिल्ह्यात पाथर्डीच्या तनपूरवाडी इथल्या 12वीच्या परीक्षा केंद्रात आपल्या मुलाला प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी मदत करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी आज ताब्यात घेतलं. अनिल तोरडमल असं ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचं नाव असून तो निलंबित नायब तहसीलदार आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस परीक्षा केंद्रात दाखल झाले. त्यांनी तोरडमलची कसून चौकशी केली. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर बातमीपत्राचं ध्वनीमुद्रण कधीही ऐकता येईल. राज्यातल्या अकृषी विद्यापीठांमधल्या अध्यापक पदांच्या भरती प्रक्रियेला मान्यता दिली असल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबईत सांगितलं. निवड प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि निष्पक्षता येण्यासाठी यापुढे अध्यापक पदांच्या भरतीसाठी नवीन कार्यपद्धतीचा अवलंब होणार आहे. राज्यातल्या विद्यापीठांमध्ये सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक पदांच्या निवड प्रक्रियेसाठी अध्यापन क्षमता अथवा संशोधन प्राविण्य यांचं मूल्यमापन, परिसंवाद अथवा व्याख्यान प्रात्यक्षिक अथवा अध्यापन आणि संशोधनातलं नवीनतम तंत्रज्ञान वापरण्याच्या क्षमतेवरची चर्चा या बाबी मुलाखतीच्या टप्प्यावर विचारात घेतल्या जातील. निवड समितीच्या बैठकांचं दृकश्राव्य चित्रीकरण केलं जाईल आणि ते बैठकीला उपस्थित असलेल्या निवड समितीच्या सर्व सदस्यांच्या स्वाक्षरीनं सीलबंद केलं जाईल. मुलाखती पूर्ण होताच त्याच दिवशी अथवा दुसऱ्या दिवशी निकाल जाहीर केला जाईल असं त्यांनी सांगितलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हातकणंगले मतदारसंघातले माजी आमदार सुजित मिणचेकर आणि मनसेचे हातकणंगले जिल्हाप्रमुख गजानन जाधव यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. महाकुंभ हा देशाच्या एकतेचा महायज्ञ असून देशाला त्याच्या हजारो वर्षाच्या परंपरेचा गर्व आहे. देश एका नव्या ऊर्जेसह पुढे जात आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रयागराजमध्ये महाकुंभाची सांगता झाल्यानंतर आज प्रधानमंत्र्यांनी आपल्या भावना त्यांच्या समाज माध्यमावरच्या ब्लॉगमध्ये व्यक्त केल्या. देशाचं नवं भविष्य लिहिण्याचा हा काळ आहे. महाकुंभाला आलेले कोट्यवधी लोक हा केवळ एक विक्रम नसून तो समृद्ध भारतीय परंपरेचा पाया आहे असं त्यांनी म्हटलंय. श्रोतेहो, महाकुंभच्या कार्यक्रमाचं विशेष प्रसारण आज रात्री 8 वाजता आकाशवाणीवरून होणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय बातमीपत्र आज 8:05 ऐवजी 8:35 होईल. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत नागपूर इथं सुरू असलेल्या अंतिम सामन्यात आज विदर्भाचा पहिला डाव 379 धावांवर संपला तर केरळच्या पहिल्या डावात दिवसअखेर 3 बाद 131 धावा झाल्या. आज सामन्याच्या दुसऱ्या दिवशी विदर्भाचा शतकवीर दानिश मालेवार 153 धावांवर बाद झाला. त्यानंतर विदर्भाचे फलंदाज ठराविक अंतरानं बाद होत गेले. केरळच्या पहिल्या डावाची सुरुवात डळमळीत झाली. आजचा खेळ थांबला तेव्हा आदित्य सरवटे 66 तर कर्णधार सचिन बेबी 7 धावांवर खेळत होता. वाढवण बंदर प्रकल्प राज्याला आणि देशाला पुढे नेणारा प्रकल्प असून स्थानिकांना विश्वासात घेऊनच तो पूर्ण केला जाईल असं मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी म्हटलं आहे. आज पालघर दौऱ्यावर असताना वाढवण बंदराच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. कुणाच्याही मनाविरुद्ध जाऊन हा प्रकल्प पूर्ण केला जाणार नाही असं ते म्हणाले. गेल्या 24 तासात मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली. विदर्भात तुरळक ठिकाणी किंचित वाढ झाली. कोकणात उद्या तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. इतरत्र हवामान कोरडं राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यभरात आज मराठी भाषा गौरव दिन साजरा. कवी कुसुमाग्रज यांच्या नाशिक जिल्ह्यातल्या शिरवाडे गावात कवितेचं गाव साकारलं जाणार. एसटी महामंडळाच्या सर्व बसगाड्यांमध्ये सीसीटीव्ही लावण्याचे परिवहन मंत्र्यांचे आदेश. वनहक्कांचे प्रलंबित दावे तातडीनं निकाली काढण्याचे राज्यपालांचे निर्देश. अकृषी विद्यापीठांमधल्या अध्यापक पदांच्या भरती प्रक्रियेला उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांची मान्यता. आणि रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विदर्भाचा पहिला डाव 379 धावांवर संपुष्टात, केरळच्या दिवसअखेर 3 बाद 131 धावा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. रात्री 8:35 ऐकूया आकाशवाणी मुंबईचं राष्ट्रीय बातमीपत्र. नमस्कार. We'll be right back.